विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यासाठी पुणे महापालिकेनं 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 42 बांधीव हौद आणि 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्यांमध्ये व्यवस्था केली आहे. नागरिकांनी नदी तलाव अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये मूर्तींचं विसर्जन करू नये असं आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त संदीप कदम यांनी म्हटलं आहे. पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट असणाऱ्या 34 गावांमध्ये नागरी सुविधा कमी असल्यानं पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणे पुणे पालिकेनं समाविष्ट 34 गावातल्या नागरिकांचा शास्तीकर तातडीनं माफ करावा अशी मागणी आपला परिसर या संस्थेकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन्ही गावं पुणे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची अंतिम अधिसूचना राज्य सरकारनं काढली आहे. ही दोन गावं 2017 पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतर जास्त मिळकत कर आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करत या गावांना महापालिकेतून वगळण्याची मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती. त्यावर प्राप्त झालेल्या 4,500 अधिक हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 4 नवीन इमारतीच्या बांधकामाला अधिक निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पवार यांच्या हस्ते या शाळेच्या इमारतीचं बांधकाम, आळंदी मरकळ रस्त्याचं भूमिपूजन, इंद्रायणी रुग्णालय आणि कर्करोग संस्थेतील जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. चाकण इथलं उपजिल्हा रुग्णालय आणि अधिकारी कर्मचारी निवासस्थानाचं भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र सरकारनं ऊस नियंत्रण आदेश 1966 काही बदल सुचवून त्यावर सर्व संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. तसंच या कायद्यातल्या प्रस्तावित बदलांनंतर साखर नियंत्रण आदेश 2024 असा नवा कायदा घोषित केला जाणार आहे. त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीनं साखर आयुक्तालयामध्ये एक बैठक संघाचे अध्यक्ष पी एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्यासह 40 सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक यावेळी उपस्थित होते. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत सुरू असलेल्या छंद गणेशोत्सवाची सांगता आज गणेश विसर्जनानं झाली. शाळा समिती अध्यक्ष डॉ शरद अगरखेडकर यांच्या हस्ते प्रशालेतच जलकुंभामध्ये गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. फरासखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण घोडके यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. छंद गणेशोत्सवानिमित्त झालेल्या विविध स्पर्धांमधल्या 140 विजेत्या स्पर्धकांना मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण उपक्रमाच्या अंतर्गत आतापर्यंत 49,000 विद्यार्थ्यांना रेनकोट, शूज, शालेय साहित्याच्या संचांचं वितरण केलं आहे. शिक्षण विभागाकडे असणारे पालकांचे चुकीचे मोबाईल क्रमांक आणि शाळांना असणाऱ्या सुट्ट्यांमुळे होणारा विलंब आणि विक्रेत्यांच्या साहित्याबाबतची गुणवत्ता पडताळणी यासारख्या अडचणींचा सामना यामध्ये करावा लागला. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या वतीनं दरवर्षी पुण्यातल्या विविध गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील मार्गांवर अहोरात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी यंदा सहभागी होण्यास इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा असं आवाहन पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीनं करण्यात आलं आहे. वीज चोरी प्रकरणी दाखल असलेल्या तक्रारीत करण्यात आलेल्या दंड आणि बिलाच्या रकमेत आता 15% सवलत मिळणार आहे. 28 सप्टेंबरला आयोजित लोकअदालतीत सादर केलेल्या प्रकरणांना ही सवलत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे. पुण्यात सुरू असलेल्या 4th हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आजपासून उपांत्यपूर्व फेरीतल्या संघांच्या लढतींना सुरुवात झाली. गतविजेत्या पेट्रोलियम क्रीडा प्रोत्साहन मंडळानं चमकदार खेळ करत पोलाद कारखाने क्रीडा मंडळाचा 6-2 असा पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली. तर अटीतटीच्या सामन्यात सेवा क्रीडा नियंत्रक मंडळ संघानं भारतीय नियंत्रक आणि लेखापरीक्षण संघावर 2-1 असा निसटता विजय मिळवत उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं. गणेशोत्सवादरम्यान होणारी कोंडी लक्षात घेता पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातले काही रस्ते 18 सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे. पुणे आणि परिसरात आज पावसाची उघडीप राहिली. उद्या पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.